नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढच्या 3 महिन्याच्या आत घेतला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येईल. स्पर्धा परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी या अधिवेशनात नवा कायदा मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. सरकारने गेल्या 2.5 वर्षात विक्रमी 1,08,000 नोकऱ्या दिल्या असून या सर्व परीक्षा पारदर्शी पद्धतीने पार पडल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे 3 नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू झाले. या कायद्यांचा उद्देश शिक्षा देणं नसून न्याय देणं आहे असं सरकारनं म्हटलं आहे. त्यामुळे विधायक परिणाम साधण्याच्या उद्देशाने अनेक वेगवेगळ्या उपायांची तरतूद या फौजदारी कायद्यांमध्ये केली आहे. नागपूरमधल्या दीक्षाभूमी स्तूपाजवळच्या भूमिगत पार्किंग विरोधात आज आंबेडकरी संघटनांनी आंदोलन केल्यानंतर या बांधकामाला तात्काळ स्थगिती देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. दीक्षाभूमी सुधारणा आराखड्यावर काही आक्षेप असतील तर सर्वांशी चर्चा करून आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं फडणवीस म्हणाले. राज्यातल्या विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाने 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. या उमेदवारांच्या नावावर भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने शिक्कामोर्तब केलं आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं 10 खेळाडू राखून विजय मिळवला. दुसऱ्या डावाच्या 4थ्या दिवशी आफ्रिकेनं सर्व बाद 373 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात केलेल्या 266 धावांमुळे दक्षिण आफ्रिकेनं 36 धावांची आघाडी घेतली होती. भारताने नाबाद 37 धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 443 अंकांची वाढ झाली आणि तो 79,476 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 131 अंकांची वाढ नोंदवत 24,142 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.